एक दिवस येशू लोकांना देव कुटुंबासंबंधी शिक्षण देत होता. जमलेल्या लोकांमध्ये निकदेम नावाचा एक विद्वान होता. तो यहुदी लोकांचा मान्यवर धर्मशिक्षक होता आणि पापभीरू धार्मिक होता. आपण देवाच्या कुटुंबातले आहोत असं त्याला वाटे. येशूशी आणखी बोलावं म्हणून काळोख पडल्यावर तो त्याच्याकडे गेला. तो म्हणाला, प्रभूजी, आम्हाला शिकवण्यासाठी देवानं तुम्हाला पाठवलंय हे आम्हाला माहीत आहे, मात्र निकदेम देव कुटुंबात आलेलाच नाही हे येशूला माहीत होतं. येशू प्रत्येकाचं अंतकरण पाहतो. येशूने त्याला उत्तर दिलं, पुन्हा जन्मल्याशिवाय तुम्हाला देव कुटुंबात म्हणजे देवराज्यात जाता येणार नाही. निकदेम पुचकळ्यात पडला. त्याने विचारलं, एखाद्याला परत कसं जन्मता येणार? असे चकित होऊ नको, येशू म्हणाला. शरीरापासून शरीरच जन्मते, पण आत्म्यापासून जन्मते ते आत्माच असते. निकदेम, तुम्हाला देवाच्या आत्म्यानं परत जन्मलं पाहिजे. निकदेमासारखे अनेक लोक आजही आहेत. ते सत्कृत्य करतात, ते धार्मिक रीतिरिवाज रूढी काटेकोरपणे पाळतात, मात्र देवाचं राज्य आध्यात्मिक आहे हे ते विसरतात. तुमच्या आईवडिलांच्या कुटुंबात तुम्हाला यायचा एकच मार्ग, त्या कुटुंबात जन्मणं. देव कुटुंबात देवाच्या राज्यात जाण्याचा मार्गही एकच, पुन्हा जन्मणं. आपण देवाच्या कुटुंबात गेलो नाही तर आध्यात्मिक अंधारातच राहणार आणि मृत्यूनंतर आपण पापांची शिक्षा भोगण्यासाठी नरकात जाणार. देव अत्यंत पवित्र आहे, त्याला पापाचा तिटकारा आहे. एखाद्याचा पुन्हा जन्म झाला की देव त्याला नवजीवन देतो, मग त्यालाही पापाचा वीट येतो, त्याच्या दुष्ट सवयी सुटतात. देवाच्या वचनात लिहिलं आहे, डुक्कर कितीही धुतलं तरी चिखलातच जाणार, ते चिखलात परत का जाते? कारण त्याला चिखलच आवडतो, त्याला असल्याच जिण्याची आवड आहे. आपण देवाच्या आत्म्याचा स्वीकार केला की आपल्या इच्छा पार बदलून जातात, आपल्याला पापाचा वीट येतो. माणसाला देवाचा आत्मा कसा मिळेल? येशू म्हणतो, मी दाराशी उभा राहून हाक मारतो आहे, दार उघडाल तर मी आत येईन. तुमच्या जीवनात येण्याची येशूची इच्छा आहे. देवाचा आत्मा व येशू एकच आहेत. देव म्हणतो, येशूचा स्वीकार करतो त्याला माझं मूल होण्याचा हक्क मिळतो. या रीतीनं तुम्ही देव कुटुंबात येता, तुम्हाला सर्व कालचं जीवन मिळतं. हा नवा जन्म झाल्याखेरीज तुम्हाला नवजीवन मिळणार नाही. आत येऊ पाहणाऱ्या तारकाला झिडकारू नका, आजच त्याचा स्वीकार करा.